दिशा नसलेली जीवन है। महादेव मोरे। रात्रीचे 8-8:30 ची वेळ होती। वळीव जोरदारपणे गरजत होता। आडव्या उभ्या सरी कोसळत होत्या आणि त्यातून वारे इतकं जोरदारपणे वाहत होतं की वर्कशॉपवरचे पत्रे उडून जातात की काय असं आतील लोकांना वाटत होतं। वॉल ग्राइंडिंगसाठी आलेल्या 48 मॉडेल शेव्रोलेटच्या मडगार्डवर बसलेला पोलादी देहाचा वसंत मिस्त्री म्हणाला,
आयला काय पाऊस कोसळायला लागलाय आणि वारं तरी काय भन्नाट सुटलंय। भरलेली मर्चडीज देखील यानं उलथून पडायची। इसकी मा की यावर्षी जलदीच पाऊस सुरू झालाय।
बॉडी बांधण्यासाठी आलेल्या बेडफोर्डच्या स्टेपनीवर बसलेला अल्लाबक्ष ड्रायव्हर म्हणाला,
थंडी तरी काय सुटलीये, एक बिडी तरी काढ की।
हातमोडक्या खुर्चीवर बसलेला किसन लोहार वसंत मिस्त्रीकडे हात पसरीत म्हणाला। मिस्त्रीने आपला जाडजूड केसाळ हात पॅन्टच्या खिशात घालून बीडी बंडल काढलं व त्यातील एक बीडी लोहाराच्या हातावर टिकवीत म्हटलं,
चमारी तुझ्याजवळ कधी बीडी असती या।
लोहार कोडगेपणी पण धूर्तपणे हसला, म्हणाला,
बीडी काढी नसून सुद्धा बिड्या वाढायची सवय ठेवली पाहिजे आणि हे काही इयारा गाबाळ्याचं काम नाही, काड्या पेटी आण।
हायला तू तर आमच्या राशीला पुजलायस। मिस्त्रीने काड्याची पेटी त्याच्याकडे टाकीत म्हटलं,
ए ऐका काय ऐकायला येतंय का।
ओव्हर ऑइलिंगसाठी आलेल्या 50 मॉडेल वॉक्झलच्या फ्रंट सीटवर बसलेला बाजीराव क्लीनर म्हणाला,
अरे हा तर कुत्र्यांच्या पिल्लांचा आवाज वाटतोय।
कान टवकारीत वसंत मिस्त्री म्हणाला आणि त्याने शेव्रुलेटचे मागचे दार उघडले। आतील मॅटिंग डोक्यावर घेतलं आणि म्हटलं,
येतो बघून काय भानगडाय ते,
व बाहेर पडला। वर्कशॉपच्या बाहेरच्या बाजूला वळचणीच्या कडेला कुत्र्याची पिल्ले उभी होती। मधून मधून कणव आणणारा आणि केविलवाणा आवाज काढीत, थंडीने कुडकुडत। समोर असलेल्या खांबावरील म्युन्सिपाल्टीच्या लाईटच्या प्रकाशात त्यांचं अस्तित्व चटकन जाणून येत होतं। मिस्त्री त्यांच्या जवळ गेला। छोटी छोटी गोजीरवाणी अशी ती चार पिल्लं पाहून त्याच्या पहाड्यासारख्या शरीरातील खडबडीत हृदयाला पाझर फुटला। तो चटकन पुढे झाला। त्याने दोन एका हाताने आणि दोन दुसऱ्या हाताने पकडून त्यानं वर्कशॉपमध्ये आणली।
ही बघा ती सारी पिल्लावळ,
त्यांना खाली ठेवीत तो म्हणाला,
ही जत्रा हित कशी आली बा।
बाजीरावने विचारले,
कुठल्या तरी बेनानं आणून सोडली असतील।
ओढून
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।